नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। भाजपाचे वडील फुडारी ओम बिर्ला हाणी आयज सेगीत दुसरे खेपे लोकसभेचे सभापती म्हण आवाजी मतदानात निवड झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, काँग्रेसचे फुडारी राहुल गांधी आणि संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हाणी तांका परबी भेटयल्यात। फुडल्या 5 वर्सांखातीर सभापती बिर्ला हांच्या मार्गदर्शनाचो सभाघराक फायदो जातलो आणि तांचे कार्य खासदारांक प्रेरणादायी थारतले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी सांगले। तांच्या फाटल्या कार्यकाळात लोकसभेत जायती महत्वाची विधेयका संमत झाली असे तांणी मुखार सांगले। विरोधी फुडारी राहुल गांधी हाणी सभापती बिर्ला हांका परबी देऊन हे सभाघर लोकांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करता असे सांगले। ह्या वेळार सभाघर सुचारूपणान चलपाक विरोधकांचो तेको मेळतलो असे आश्वासन तांणी दिले। विरोधकांक आपले विचार मांडपाक फाव तो वेळ मेळटलो असो विश्वास समाजवादी पक्षाचे फुडारी अखिलेश यादव हाणी उक्तायलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी आज लोकसभेत नव्यान स्थापन झाल्या मंत्रिमंडळ वांगड्यांची वळख करून दिली। लोकसभा अध्यक्ष वेचणुके उपरांत मोदी हाणी केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री हांची सभाघरात वळख करून दिली। उपरांत सभापती ओम बिर्ला हाणी 25 जून 1975 दिसाचे आणीबाणीचो उगडास करून सभाघर ताचो खर निषेध करता असे सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी आज हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हांची भेट घेतली। सुरक्षा मंडळान आपली विश्वसनीयताय सिद्ध करपासयत आपली कामगिरी सुधारपाची गरज आसा असे सुरक्षा मंडळाच्या वर्सुकी अहवालाचेर संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत जाल्ले चर्चेत भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथूर हाणी सांगले। संसारिक आव्हानांक तोंड दिवपाखातीर सुरक्षा परिषदेत स्थायी वांगड्यांचो आकडो वाढवून सुरक्षा मंडळात सुधारणा करपाची वेळ आयला असे भारतान स्पष्ट केला। तसेच परिषदेच्या काळात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा तिगवून दवरपाखातीर सभेत थारायिल्ल्या वा घेतिल्ल्या उपायांची माहिती उजवाडावणी आणि विश्लेषण करचे पडतले असे माथूर हाणी नदरेक हाडले। सर्वोच्च न्यायालयान आज सोरो धोरण घोटाळ्या संबंधित पैसे लुटपाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयान आरोपी अरविंद केजरीवाल हांच्या जामीनाचेर अंतरिम स्थगिती दिवपाच्या निर्णयाक आव्हान दिवपी याचिका फाटी घेवपाक मान्यताय दिल्या। समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हाणी आज लोकनायक हॉस्पिटलात दिल्लीचे उदका मंत्री अतिशी हांची भेट घेतली। हरियाणाकडल्यान अनेक उदकाचे मागणेखातीर अतिशी हाणी 21 जून सावन उपोषण सुरू केले। उपोषणा कारणान सोमारा अतिशय हांका हॉस्पिटलात दाखल केले। मजगती उदकाची फावती उपलब्धता असून लेगीत दिल्ली सरकाराच्या भ्रष्टाचार आणि वायट धोरणांक लागून दिल्लीकारांक उदका खातीर झगडचे पडटा असो आरोप केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा हाणी केलो। आयज संसारात घुवे वखदांचो दुरुपेग आणि बेकायदेशीर वेपारा आड आंतरराष्ट्रीय दीस मनयतात। घुवळे वखदाच्या वाईट परिणामाविषयी लोकांमधी जागृताय करपाखातीर संयुक्त राष्ट्रांच्या सार्वत्रिक सभेन 26 जून हो घुवळे वखदा विरोधी दीस म्हणून जाहीर केलो। हे निमतान देशभरात रॅली आणि कार्यावळी घडून हाडल्यो। आयज सकाळी श्रीनगरात वॉक फॉर यूथ ही कार्यावळ झाली। मणिपुरात मोटरसायकल रॅली आयोजित केली। तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोन 12 जून सावन देशभरात ड्रग्स फ्री इंडिया 15 ह्या विषयाचेर घुवळे वखदाक लागून जावपी धोक्याची जाणविकाय वाढोवपाखातीर जायत्यो कार्यावळी घडून हाडल्यात। पुरावे स्पष्ट आसात, आळाबंद हाडप गरजेचे हो ह्या वर्षाच्या दिसाचो विषय आसा। तेलंगणा सरकारान राष्ट्रीय भलायकी मोहिमेखाला केंद्र सरकाराकडेन 693 कोटी रुपयाची मागणी केला। तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हाणी काल दिल्लीत केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांचेकडेन बसका घेतली। तेलंगणा सरकारान सुधारणा खातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती तांणी ह्या वेळार दिली। ह्या वर्षाच्या अमरनाथ यात्रेखातीर जम्मूतल्या यात्रीनिवास आणि हेर यात्रा शिबिरा भोवतणी खर सुरक्षा व्यवस्था केल्या। तशेच जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावेल्या येरादारीचेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरवी नदर दवरतले असे आमच्या खबराकारान सांगले। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिसात नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी दर्या गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड अस्तंत बंगाल झारखंड बिहार उत्तर भारतातल्या चढशा वाटारांनी आणि पुढे सरपाखातीर परिस्थिती अनुकूल आसा असे म्हणा। तशेच कोकण गोय दर्यादेगेवेल्या कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूत फाल्या मेरेन व्हड पाऊस पडटलो असे आयएमडीन सांगला। जलतरण मळार धीनिधी देसिंगू आणि श्रीहरी नटराज हाणी विद्यापीठ कोटावरवी पॅरिस 2024 ऑलिम्पिक सर्तीखातीर पात्रताय मेळयल्या। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।